आकाशवाणी नागपूर आभराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असताना देशातील नागरिकांनी एकजूट राहण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. भोंदूबाबा अशोक खराडशी संबंध असलेल्या सर्वांवर कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधिमंडळात आश्वासन. केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज नागपुरात संयुक्त मोर्चा. आणि ज्येष्ठ नेते माजी मंत्री दत्ता मेघे यांच्या पार्थिवावर पवनार इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आता सविस्तर बातम्या. आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असताना देशातील नागरिकांनी एकजूट राहावं आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या मुद्द्यावर त्यांनी आज लोकसभेत निवेदन केलं. देशातला पेट्रोल डिझेल आणि गॅस पुरवठा प्रभावित होऊ नये यासाठी सरकार शक्य तिथून इंधनाची खरेदी करत आहे. तेल गॅस खतांसाठी आवश्यक सामान घेऊन येणारी जहाजं देशात सुरक्षित येण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले. या युद्धामुळे भारतासह जगातील सर्व देशांसमोर संकट उभं राहिल्याचं त्यांनी सांगितलं.
अभी संकट को 3 सप्ताह से ज्यादा हो रहा है. इसका पूरे विश्व की अर्थव्यवस्था पर, लोगों के जीवन पर बहुत ही विपरीत असर हो रहा है. इसलिए पूरी दुनिया इस संकट के जल्द से जल्द समाधान के लिए सभी पक्षों से आग्रह भी कर रही है. भारत के सामने भी इस युद्ध ने अप्रत्याशित चुनौतियां खड़ी कर दी है. ये चुनौतियां आर्थिक भी हैं, नेशनल सिक्योरिटी से जुड़ी भी हैं और मानवीय भी हैं.
युद्धाचा शेतकऱ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी सरकार कटिबद्ध आहे. यासाठी शेतकऱ्यांना शक्य ती सर्व मदत करत राहू असं ते म्हणाले. लोकांना युद्धाची कमीत कमी झळ बसावी यासाठी सरकारनं गेल्या काही वर्षात केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्याचवेळी काळा बाजार साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी सर्व राज्य सरकारांना केलं. संसदेच्या दोन्ही सदनात आज क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना हुतात्मा दिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. या वीरांनी त्यांच्या लहान वयातच देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान दिलं असून त्यांचं शौर्य, साहस आणि निस्सीम देशभक्तीमुळे स्वतंत्र भारताचा पाया रचला गेला अशा शब्दात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना नमन केलं. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचं हौतात्म्य हा स्वतंत्र चळवळीच्या इतिहासातला केवळ एक अध्याय नव्हे तर या बलिदानानं राष्ट्राच्या अंतरात्म्याला जागृत करण्याचं आणि लाखो लोकांना इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध पेटून उठवण्याची प्रेरणा दिली असल्याचं राज्यसभेत सभापती सीपी राधाकृष्णन यांनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही समाज माध्यमावरच्या संदेशातून भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना आदरांजली वाहिली. या क्रांतिकारकांच्या अदम्य साहसाला आणि बलिदानाला त्यांनी नमन केलं. भोंदूबाबा अशोक खराद प्रकरणात ज्यांचा दुरान्वयानेही संबंध असेल त्याला सोडलं जाणार नाही असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला. घडलेला विषय हा अत्यंत गंभीर असून खरादनं दिशाभूल करून अनेक महिलांची फसवणूक केली आहे. हा राजकारणाचा विषय नसून महिलांच्या सन्मानाचा विषय असल्याचं सांगतानाच या प्रकरणी उद्या सभागृहात सविस्तर निवेदन देणार असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. त्याआधी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. या भोंदूबाबाशी अनेक अधिकारी आणि मंत्र्यांचेही संबंध होते. या सर्वांचे राजीनामे घेऊन त्यांना सहआरोपी करा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. यामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली आहे असं ते म्हणाले. नाना पटोले आणि भास्कर जाधव यांनीही याचा पुनरुच्चार केला. या विषयावर सभागृहात अल्पकालीन चर्चा घडवून आणावी अशी मागणी त्यांनी केली. मात्र ही मागणी अध्यक्षांनी फेटाळून लावली. यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी हौद्यात उतरून गदारोळ केला. या गदारोळातच महाराष्ट्र कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायदे सुधारणा विधेयक मांडण्यात आलं. दरम्यान भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर काल रात्री नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी तिसरा गुन्हा दाखल केला. एका 33 वर्षाच्या पीडितेनं त्याच्या विरोधात तक्रार केल्यानंतर विशेष चौकशी पथकाकडून नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हा शाखेनं त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात कसा झाला याबद्दल लोकांच्या मनात शंका असून याचं सत्य जनतेसमोर आलं पाहिजे असं आमदार चेतन तुपे विधानसभेत 293 अन्वये प्रस्तावावरील चर्चेत बोलताना म्हणाले. दृश्यमानता कमी असूनही विमान का उतरवलं गेलं, विमानात अतिरिक्त इंधन का भरलं होतं, ब्लॅक बॉक्स पूर्णपणे कसा जळाला, सुरक्षा तपासणी करण्यात आली होती का, असे प्रश्न तुपे यांनी उपस्थित केले. या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत, मात्र प्रशासन आणि पोलीस तपासात हलगर्जीपणा करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज भारताच्या मीडिया प्रसारण आणि डिजिटल क्षेत्राला बळकटी देण्यासाठी तसंच सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 3 महत्वपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ केला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज यांच्या माध्यमातून गुगल आणि यूट्यूब यांच्या भागीदारीत राष्ट्रीय एआय कौशल्य विकास उपक्रम, वेव्ज ओटीटीवरील नागरिक निर्मात्यांसाठी माय वेव्ज हा प्लॅटफॉर्म, तसंच दूरदर्शन संचांमध्ये प्रगत इलेक्ट्रॉनिक कार्यक्रम मार्गदर्शक आणि इनबिल्ट सॅटेलाईट ट्युनर्सची अंमलबजावणी यांचा या उपक्रमात समावेश आहे. ऑरेंज इकॉनॉमीला प्रोत्साहन देणे, सार्वजनिक प्रसारण व्यवस्था मजबूत करणे आणि मीडिया व मनोरंजना क्षेत्रासाठी एआय कौशल्य असलेलं मनुष्यबळ तयार करणे ही या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट आहेत.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. एपिस्टिन फाईल प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घ्यावी या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज नागपुरात संयुक्त मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात प्रकाश आंबेडकर आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चा रिझर्व्ह बँक चौक ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय महाल परिसरापर्यंत काढण्याची योजना होती, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे नेत्यांच्या भाषणानंतर 0 मायल्स परिसरात मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सहभागी कार्यकर्त्यांच्या हातात सरकारविरोधी आणि संघविरोधी घोषणांचे फलक दिसून आले. मोर्चाच्या सुरुवातीला प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांना संबोधित करत केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनीही सरकारवर निशाणा साधत परदेशातील घडामोडींवर पंतप्रधान मोदी गप्प का आहेत असा सवाल उपस्थित केला. ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या पार्थिवावर आज पवनार इथल्या त्यांच्या शेतात शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. यावेळी मोठ्या संख्येनं त्यांचे चाहते आणि जनसमुदाय उपस्थित आहे. तत्पूर्वी नागपुरातील त्यांच्या स्वगृही आणि नंतर सावंगी मेघे इथं त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. मेघे यांचं काल सायंकाळी वयाच्या 89व्या वर्षी निधन झालं. बीए शिक्षणानंतर त्यांनी एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून कारकीर्द सुरू केली. साध्या कार्यकर्त्यापासून सार्वजनिक जीवनाची सुरुवात करत त्यांनी युवक कॅडरच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेतली. त्यांच्या कार्याची दखल घेत शरद पवार यांनी 1978 त्यांना थेट मंत्रिमंडळात स्थान दिलं. दत्ता मेघे यांनी राज्यात 4 मंत्रिपद भूषवलं, तसंच विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलं. 1991 ते नागपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले आणि त्यानंतर रामटेक आणि वर्धा इथूनही निवडून आले. ते राज्यसभेचे सदस्यही होते आणि शेवटची निवडणूक वर्धा इथून मोठ्या मताधिक्यानं जिंकली होती. शिक्षण क्षेत्रात त्यांनी विदर्भात शाळा आणि महाविद्यालय उभारून हजारो विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली. आज जागतिक हवामान दिनानिमित्त नागपूर प्रादेशिक हवामान केंद्रात हवामान उपकरणांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. आजचे निरीक्षण उद्याचे संरक्षण या संकल्पनेला अनुसरून हवामान खात्यासंदर्भात 3D मॉडेल्स, प्रात्यक्षिकं आणि विविध यंत्र आणि उपकरणांचं हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असेल. या प्रदर्शनात ठेवलेल्या उपकरणांची माहिती वैज्ञानिक प्रवीण कुमार यांनी दिली आहे.
और आज के द्वारा जो प्रदर्शनी लगाई गई है इसमें हम विभिन्न मौसमी उपकरण जो होते हैं जिसमें हम जैसे थर्मोमीटर होते हैं, वर्षा मापी यंत्र, विंड मेन जिसे हम वायु की दिशा वायु की गति नापने के लिए एनीमोमीटर, बैरोमीटर और अन्य प्रोफेशनल इंस्ट्रूमेंट्स जैसे पोर्टेबल ऑटोमेटिक सेंसर्स तथा अन्य महत्वपूर्ण उपकरणों के 3D मॉडल्स भी प्रस्तुत किए जा रहे हैं. सभी आगंतुकों को सरफेस ऑब्जर्वेटरी भ्रमण करने का मौका मिलेगा और साथ ही साथ हम हर दिन 4:30 संध्या काल में होने वाले बलून रिलीज जिसे हम रेडियो सोंडे बोलते हैं उसे भी देखने का अवसर मिलेगा.
शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असताना देशातील नागरिकांनी एकजूट राहण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन आणि ज्येष्ठ नेते माजी मंत्री दत्ता मेघे यांच्या पार्थिवावर पवनार इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.